93.5 Red FM वर 8:30 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये सध्या फुटबॉल फीवर सगळ्यांवरती चढतो आहे. एकूणच फुटबॉल बद्दलचं प्रेम पूर्वीपासून लोकांच्या मनात होतं, पण सध्या क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांकडे सुद्धा आपण जरा लक्षपूर्वक पाहायला लागलेलो आहोत. आणि फुटबॉलचं नाव काढल्यानंतर काही दिग्गज नावं समोर येतात. त्यातलं एक दिग्गज नाव म्हणजे लियोनेल मेस्सी, अर्जेंटिनाचा फुटबॉल प्लेअर. त्याचा गेम पाहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती उत्सुक असतो. 5 वेळा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला सिद्ध करण्यात आलेलं आहे, जाहीर करण्यात आलेलं आहे. 4th अर्जेंटिनाला जिंकवू शकला नाही तो, पण आता त्यानं एक घोषणा केली आहे. ती घोषणा आहे निवृत्तीची. निवृत्तीची घोषणा करताना त्यानं हे पण सांगितलं की माझ्यासाठी राष्ट्रीय संघातील प्रवास पूर्ण झाला आहे. जे शक्य होतं ते मी केलं. आम्ही 4 वेळा फायनल्समध्ये पोहोचलो, पण विजेतेपद हुकलं. मी आणि माझ्या टीमसाठी हा अत्यंत कठीण क्षण आहे. एकूणच मेसीचा तो व्हायरल झालेला जो फोटो आहे, शेवटला क्षण त्याचा मैदानावरचा, अत्यंत भावुक असा तो क्षण आहे. आणि खऱ्या अर्थानं कुठच्याही खेळाडूच्या चाहत्याला, सचिन रिटायर झाला होता तेव्हा कसले रडलो होतो आपण सगळे, डोळ्यामध्ये किती पाणी आलं होतं आपल्या. तशाच काहीशा गोष्टी घडल्या अर्जेंटिनामध्ये सुद्धा. आणि जगभर जे मेसीचे फॅन्स आहेत ते आता त्याला प्रचंड मिस करणार आहेत. सो आहेच 93.5 रेड एफ एमवर त्याच्या आतापर्यंतच्या संपूर्ण खेळ प्रवासाला सलाम करत ओए ओए फ्रॉम मझर गाणं थोडा सुळात येत आहे. सो आहेच 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.